प्रभू येशूची जीवनकथा ऐकण्यासाठी आपलं हार्दिक स्वागत. त्याच्या जीवनाचं वर्णन करता करता मानवाच्या इतिहासावर पडलेला त्याचा अद्भुत प्रभाव आम्हाला दिसतो. त्याची शिकवण अधिकारयुक्त, गंभीर आणि अर्थपूर्ण आहे. त्याचं जीवन, जन्म, मृत्यू आणि अद्भुत पुनरुत्थान अनेक युगांपासून मानवाला आकर्षित करीत आलं आहे. या गोष्टीत आपण जे ऐकाल त्यातील अक्षरन अक्षर सत्य आहे. आज जगभर ज्या कॅलेंडरचा वापर केला जात आहे ते 2000 वर्षापूर्वींच्या त्याच्या अद्भुत जन्माचा पुरावा देतं. प्रभू येशून एका यहुदी कुटुंबात जन्म घेतला आणि इस्रायल देशात वस्ती केली. केवळ 33 वर्षांच्या आयुष्यानंतर त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यात आलं. येशूला अटक करून जेव्हा त्याला मारण्यात आलं तेव्हा त्याला त्याचं आश्चर्य वाटलं नाही, कारण तेव्हा त्यानं वारंवार आपल्या शिष्यांना हे सांगितलं होतं की संपूर्ण मानवजातीच्या पापाखातर प्रायश्चित्त म्हणून बलिदान होण्यासाठी तो या पृथ्वीवर आला होता. त्याच्या मृत्यूच्या 3 वर्ष अगोदर येशून गावोगावी जाऊन संदेश दिले की त्याला स्वर्गातून परमेश्वरानं पाठवलं आहे. जो येशूपासून पापक्षमेचा स्वीकार करतो त्याला तो अनंत जीवन देतो आणि त्याची खात्री देतो की मृत्यूनंतर तो सदा सर्व काळ देवासमवेत राहील. तो सृष्टीचा निर्माणकर्ता होता जो मानवरूप धारण करून पृथ्वीवर आला. हे सिद्ध करण्यासाठी येशून अनेक चमत्कार केले. लोकांना आरोग्य दिलं, वादळ शांत केलं, एवढंच नव्हे तर मृतांना देखील पुन्हा जिवंत केलं. या सर्व गोष्टीची माहिती पवित्र शास्त्र म्हणजेच बायबलमध्ये आढळते. प्रभू येशूच्या समकालीन एक वैद्य होता. येशू जेथे जेथे गेला आणि जी आश्चर्यकर्मे केली त्यांची नोंद त्यानं केली. त्याचं नाव लूक होतं. तर आता सादर करीत आहोत लूक कृत शुभ वर्तमानावर आधारित प्रभू येशूच्या जीवनावरील सत्यकथा.
कैसर ऑगस्ट ज्या काळात रोमी साम्राज्याचा सम्राट होता आणि महान हेरोद यहुदियाचा राजा होता तेव्हा देवानं गॅब्रियल देवदूताला नासरेत गावातल्या मरिया नावाच्या कुमारिकेकडे पाठवलं. देवदूत तिच्याशी बोलला,
मरिये भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झालीये. पहा, तू गरोदर राहशील आणि तुला पुत्र होईल, त्याचं नाव येशू ठेव.
हे कसं शक्य आहे? मी कुमारी आहे.
पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, या कारणानं ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील आणि त्याचं राज्य कधीही संपणार नाही.
बरेच दिवस गेले, मरिया गर्भवती राहिली. नंतर तिला बातमी समजली की तिची नातेवाईक अलीशिबा आणि पती जखऱ्या यांना बऱ्याच वर्षानंतर मूल होणार आहे. हे ऐकताच त्या वृद्ध जोडप्याकडे ती लगबगीनं गेली.
अलीशिबा, मारिया, बहीण मारिया, स्त्रियामध्ये तू धन्य, तुझ्या पोटचं फळ धन्य. तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकानं उल्हासानं उडी मारली.
माझा जीव प्रभूला थोर मानतो. आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. आतापासून सगळ्या पिढ्या मला धन्य म्हणतील.
दिवसामागून दिवस लोटले, मरियेच्या प्रसूतीचे दिवस जवळ आले. नंतर ज्या इस्रायल प्रदेशात रोमी सत्ता होती त्यांनी हे फरमान काढलं,
सर्व नासरेतकरांनो ऐका, कैसर ऑगस्ट यांच्या हुकुमानुसार जाहीर करण्यात येत आहे की गालील आणि यहुदिया प्रांतातील लोकांची नावनिशी केली जाईल. सर्व लोकांनी आपल्या पूर्वजांच्या जन्मगावी जाऊन आपली नाव नोंदणी करणं आवश्यक आहे.
यामुळे त्यांना आणखी एक आठवडा गाढवावर बसून डोंगराळ भागातून प्रवास करत बेथलेम इथं येऊन नाव नोंदणी करावी लागली. तिथे पोहोचल्यानंतर राहण्याची चांगली सोय न झाल्यानं त्यांना एका गोठ्यात जाऊन राहावं लागलं, कारण प्रसूतीची वेळ जवळ आली होती. गावाबाहेर मेंढपाळांचा एक गट आळीपाळीनं मेंढरांची राखण करत होता. अचानक संपूर्ण आकाश प्रखर प्रकाशानं भरून गेलं आणि देवाचा दूत त्यांना दिसू लागला.
ते काय
तो कसला प्रकाश आहे? पूर्ण आकाशभर तो पसरला आहे.
देवदूत, तो देवदूत आहे.
देवदूत, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे.
दाविदाचे गाव
बेथलेम. चला बेथलेमात जाऊ.
हो हो, काय घडलं?
चमत्कार आहे.
यामुळे मेंढपाळांना मोठा आनंद झाला. यहुदी शिकवणीप्रमाणे त्यांना ठाऊक होतं की मसीहा किंवा तारणारा या जगात जन्माला येणार आहे आणि त्यांनी केलेल्या पापासाठी आपल्या जीवाचं मोल देणार आहे. म्हणून ते लगेच नवजात बालकाला शोधण्यासाठी गेले.
हा चमत्कार आहे.
मेंढपाळांनी योसेफ, मरिया आणि येशू यांना लगेच शोधून काढलं. बाळाला कपड्यात घट्ट गुंडाळून गोठ्यात ठेवलं होतं. मेंढपाळ परतल्यानंतर सातत्यानं त्या रात्री घडलेल्या गोष्टींविषयी चर्चा करत होते. देवानं तारणाऱ्याला पाठवलं याबद्दल त्याची ते स्तुती करत होते. त्यांनी पाहिलेली ऐकलेली प्रत्येक गोष्ट देवदूतानं सांगितल्याप्रमाणेच होती. 8 दिवसांच्या बालकाची सुंता करावी लागत असे. हा एक महत्वाचा धार्मिक विधी असे. त्यानंतर एका आठवड्यानं योसेफ आणि मरियानं बालकाला घेतलं आणि उत्तरेकडच्या गजबजलेल्या येरुशलेमकडे निघाले. प्रचंड मंदिराकडे जाणाऱ्या गर्दीच्या पण अरुंद रस्त्यानं हे तरुण जोडपं वाट काढत निघालं. ते मंदिरात पोहोचताच एक नीतिमान आणि भक्तिमान मनुष्य शिमोन त्यांना सामोरा आला. पवित्र आत्म्यानं शिमोनाला अभिवचन दिलं होतं की मसीहाला पाहीपर्यंत तो मरणार नाही. यहुदी लोकांना आशा होती की पापांची क्षमा करण्यासाठी तो या जगात येणार आहे. येशूबाळ हाच तो देवाचा निवडलेला आहे हे ओळखून शिमोनानं त्याला आपल्या हातात घेतलं आणि प्रार्थना करू लागला.
हे प्रभू, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीनं जाऊ देत आहेस. माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. हे बालक परमेश्वरानं निवडलेलं आहे. आशीर्वादित व्हा.
ते नासरेत हे आपल्या गावाकडे परतले. मरिया नेहमी आपल्या बाळाच्या अलौकिक जन्मासंबंधीच्या घटनांविषयी विचार करत असे. या सगळ्या गोष्टी तिनं आपल्या मनात जतन करून ठेवल्या. बराच काळ लोटला. येशू 12 वर्षांचा झाल्यावर त्याचं कुटुंब वलांडण सण साजरा करण्यासाठी येरुशलेमला गेलं. या सणाच्या वेळेस देशाच्या इतिहासातील अनेक घटनांविषयी आनंद व्यक्त केला जाई. सण झाल्यावर ते घरी निघाले. रस्त्यात त्यांच्या लक्षात आलं की येशू त्यांच्या बरोबर नाही. 3 दिवस चिंताग्रस्त होऊन त्यांनी येरुशलेम इथं त्याचा शोध केला. शेवटी काळजीत असलेल्या त्या माता पित्यांना येशू मंदिरामध्ये धर्मगुरूंच्या बरोबर बसलेला आढळला.
हा प्रश्न करणारा मुलगा कोणाचा आहे?
तो नासरेतचा आहे. आम्हाला वाटलं तो आमच्या बरोबर निघाला. त्याच्या अति उत्साहीपणाबद्दल त्याला क्षमा करा.
बाळ, तू आमच्याशी असं का भागलास? तुझे वडील आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.
तुम्ही माझा शोध का केला? परमपित्याच्या घरात असावं हे तुमच्या ध्यानात आलं नाही काय?
आणि मग येशू नासरत इथं आपल्या आई वडिलांसोबत परतला. तिथं येशू शरीरानं आणि ज्ञानानं देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढला. रोमी सम्राट तिबिरियाच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षी मरियेची बहीण अलिशिबाचा मुलगा योहानाकडे देवाचं वचन आलं. योहान मोठ्या जमावासमोर त्यांच्या पापाबद्दल बोलत असे. त्यांनी पश्चाताप करावा आणि पाण्याचा बाप्तिस्मा घ्यावा असं सांगत असे. ते त्याला बाप्तिस्मा करणारा योहान असं म्हणत.
पाप क्षमेसाठी पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या, परमेश्वर तुमच्या पापांची क्षमा करेल.
यार्देन नदीच्या काठी उभं राहून त्याला मोठ्या जमावासमोर बोलता येत होतं. ज्यांनी त्याच्या संदेशावर विश्वास ठेवला त्यांचा त्यानं पाण्यानं बाप्तिस्मा केला.
यशया संदेशाच्या पुस्तकात लिहिलं ते असं, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा, त्याच्या वाटा नीट करा, प्रत्येक खोरं भरेल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी सखल होईल, वाकडे रस्ते सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील, आणि सर्व माणसं देवानं केलेलं तारण पाहतील.
आम्ही काय करावं?
होय, आम्ही काय केलं?
आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं?
आम्ही कुठल्या मार्गाने जाऊ?
आम्हाला सहाय्य करा.
ज्याच्या जवळ दोन अंगरखे आहेत त्यानं, ज्याला नाही त्याला एक द्यावा.
हो बरोबर आहे, आपण असंच केलं पाहिजे.
ज्याच्याजवळ अन्न आहे त्यानं ते इतरांबरोबर वाटून खाल्लं पाहिजे.
आम्हाला सांगा, तुम्ही ख्रिस्त आहात काय?
मी तुमचा पाण्यानं बाप्तिस्मा करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे त्याच्या पायथणांचा बंद सोडवण्यासाठी मी योग्य नाही. तो येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं आणि अग्नीनं करील. आपलं खळं अगदी स्वच्छ करण्यासाठी आणि गहू आपल्या कोठारात ठेवण्यासाठी त्याचं सूप त्याच्या हातात आहे, पण भुसा तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.
त्यावेळी येशू 30 वर्षांचा झालेला असताना नदीकडे आला. येशूचा बाप्तिस्मा करण्याचं योहानानं मान्य केलं. येशू पाण्यातून वर आल्यावर प्रार्थना करू लागला. त्या क्षणी देवाचा पवित्र आत्मा कबूतरासारखा त्याच्यावर उतरला आणि आकाशवाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. सैतानानं त्याची परीक्षा घ्यावी म्हणून देवाच्या आत्म्यानं त्याला 40 दिवस रानात नेलं. या दिवसात त्यानं काही खाल्लं नाही आणि जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा सैतान त्याच्याजवळ येऊन म्हणाला,
तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास भाकर हो असं सांग.
येशून पवित्र शास्त्रातून उत्तर दिलं,
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिले आहे.
एका क्षणात सैतानानं येशूला सर्व राष्ट्र दाखवली आणि म्हणाला,
हा सर्व अधिकार आणि वैभव तुला देईन मी, कारण हे मला सोपवून दिलं आहे आणि माझ्या मनाशी त्याला मी देतो. तू जर मला नमन करशील तर हे सर्व तुझं होय.
परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व ह्याचीच सेवा कर असे लिहिले आहे.
शेवटी सैतानानं येशूला येरुशलेमातील दगडी मंदिराच्या उंच मनोऱ्यावर नेलं आणि पवित्र शास्त्रातील वचनं बोलून दाखवली,
तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असं लिहिलंय की तुझं रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. तुझा पाय धोंड्यावर आपटू नये, म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील.
परमेश्वर तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको असे सांगितले आहे.
त्याची आत्मिक परीक्षा संपल्यावर ज्या गावात त्याचं बालपण गेलं होतं त्या उत्तरेकडच्या नासरेत गावी तो गेला. आठवड्याच्या पवित्र दिवशी, ज्याला शब्बात म्हणतात, येशू उपासना आणि सभेचं स्थान असलेल्या स्थानिक सभास्थानात गेला. सभास्थानाच्या पुढाऱ्यानं सांगितल्यानं त्यानं पवित्र शास्त्रातून वाचन केलं,
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलाय. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्या सोडवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.
अरे वा, हा चांगलं बोलतो.
हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झालाय.
शास्त्रलेख पूर्ण झालाय.
केवळ मसीहालाच ते अभिवचन पूर्ण करता येईल,
आम्हाला कसं कळणार?
हे वैद्य, तू स्वतःलाच बरे कर ही म्हण तुम्ही मला नक्कीच लागू कराल. कफरनहुमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले, त्या येथेही आपल्या गावी कर तुम्ही असेही म्हणाल. मी तुम्हाला खचित सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात सन्मान पावत नाही.
लोकसमुदाय येशूला कड्यावरून ढकलून देण्याच्या प्रयत्नात असताना गर्दीतून बाहेर पडून तो निघून गेला. येशूचं धार्मिक कार्य वाढू लागलं तसतसं त्याने शिष्यांना गोळा करायला सुरुवात केली, जे त्याला देवाच्या राज्याची वार्ता सांगण्यासाठी सहाय्यकारी ठरणार होते. गालीलच्या समुद्र किनारी कोळ्यांपैकी सिमोन पेत्र, याकोब आणि योहान यांना निवडलं. जवळच दोन नावा होत्या.
तुम्हास शांती असो.
धन्यवाद गुरुजी.
शिमोना, तुझे नाव मला देशील
का? नाही,
नाव खोल पाण्यात हाकर मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.
गुरुजी, आम्ही संपूर्ण रात्र कष्ट करून काहीही धरू शकलो नाही, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी जाळी पाण्यात सोडतो. याकोब, योहान,
येशूच्या सूचनेप्रमाणे त्यांनी केलं. जाळ्यात इतके मासे आले की वजनानं जाळी फाटू लागली.
याकोब, योहान, तुमची नाव घेऊन इकडे या आणि आम्हाला थोडी मदत करा.
शिमोन पेत्र हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झाला. तो पूर्ण नम्रतेनं येशूच्या पाया पडला.
प्रभूजी, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी व्यक्ती आहे.
भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.
गालिल समुद्राजवळ असलेल्या गजबजलेल्या कफरनहूम शहरामध्ये येशूला देवाच्या राज्याविषयी शिक्षण देण्यासाठी तयार श्रोते मिळाले. अचानक या जमावातून याईर नावाचा माणूस पुढे आला. यहुदी लोकांच्या स्थानिक उपासना स्थळांचा तो मुख्य अधिकारी होता.
येशू, मी तुमच्या पाया पडतो. माझ्या एकुलत्या एका मुलीला वाचवा हो. महाराज, दया करा, ती केवळ 12 वर्षांची असून मरणासन्न आहे. कृपा करा, कृपा करून माझ्या सोबत या.
जमावाला सोडून येशू त्या अधिकाऱ्यासह त्याच्या घरी गेला. रस्त्यात त्या कुटुंबाचा एक मित्र भेटला.
याईर, मला वाईट वाटतं, तुझी मुलगी मरण पावली. गुरुजीने आणखी त्रास देऊ नकोस.
येशू,
भिऊ नका, फक्त विश्वास ठेवा, ती बरी होईल.
येशूच्या बोलण्यानं याईर शांत झाला. पुढे ते घराकडे निघाले. शोक करणारे बरेच लोक आपले ओर बडवत होते. येशूनं त्या सर्वांना बाहेर काढलं. फक्त याईर, त्याची पत्नी, त्याचे 3 जवळचे शिष्य पेत्र, याकोब आणि योहान यांनाच त्यानं आत येऊ दिलं. ती मुलगी बिछाण्यावर पडून होती. येशू खाली वाकला, तिचा हात धरला आणि म्हणाला,
रडू नका, ती मेली नाहीये तर ती झोपली आहे. बाळ, उठ.
मुलीने डोळे उघडले. ती उठून बसली, निरोगी अशी.
उठते, माझी मुलगी, ती जिवंत आहे. प्रभू,
तिला काहीतरी खायला द्या. इथे काय घडले ते कोणासही सांगू नका.
यहुदिया, यरुशलेम आणि आसपासच्या खेड्यात जिथे कुठे येशू गेला, लोक त्याच्या भोवती जमत होते. बरेच जण आरोग्य मिळवा म्हणून, तर काही अशुद्ध आत्म्यापासून मुक्ती मिळावी म्हणून त्याच्याकडे येत होते. प्रत्येक जण येशूला स्पर्श करू पाहत होता. त्याच्यामधून सामर्थ्य बाहेर पडत होतं आणि बऱ्याच जणांना आरोग्य प्राप्त होत होतं.
येशू, आमच्यावर दया करा.
प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे.
इतर लोक देवाच्या राज्याविषयीचा त्याचा संदेश ऐकायला उत्सुक होते. येशूचं बोलणं त्यांच्या अंतःकरणाला झोंबलं. काहींचे दोष त्यानं दाखवले तर काहींना रागे भरला. प्रत्येकाच्या जीवनावर त्याच्या बोलण्याचा परिणाम होत होता. येशूनं परमेश्वराच्या आशीर्वादाविषयी सांगितलं,
जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण देवाचे राज्य त्यांचेच आहे. भुकेले ते तुम्ही धन्य, तुम्ही तृप्त व्हाल. जे आता रडता ते तुम्ही धन्य, तुम्ही हसाल. माझ्यामुळे लोक तुम्हाला वाईट म्हणतील, द्वेष करतील, वाईट टाकतील, निंदा करतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्यावेळी तुम्ही आनंदाने उड्या मारा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच वागवत.
संदेष्ट्यांनी दिलेल्या धोक्याच्या सूचनेविषयी येशूनं सांगितलं,
तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा, तुम्ही आपले सांत्वन भरून पावला आहात.
त्याला श्रीमंत व्हावेसे वाटतच नाही, खुळाच दिसतो.
तुम्हा हसणाऱ्यांची केवढी दुर्दशा, तुम्ही शोक कराल आणि रडाल.
बऱ्याचदा येशूचं बोलणं ऐकणाऱ्यांच्या अपेक्षेविरुद्ध असे.
लोक तुम्हाला चांगले म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा, त्यांचे पूर्वज खोट्या संदेशण्यास असेच म्हणत. पण मी सांगतो ऐका, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा.
काय? आपल्या शत्रूवर प्रेम करा, कैसरावर पण?
तुमचा द्वेष करणाऱ्यांचे बरे करा, शाप देणाऱ्यांना आशीर्वाद द्या, निर्भत्सना करता त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुमच्या एका गालावर थप्पड मारतो त्याच्या पुढे दुसराही गाल करा. जर कोणी तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझा सदराही दे. जो तुझ्याकडे मागतो त्याला दे. तुझे काही हिरावून घेतल्यास ते परत मागू नकोस. लोकांनी जसे तुमच्याशी वागावे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
परंतु निश्चित रोमी लोकांना उद्देशून तो बोलला नाही.
किंवा वाईटातलं वाईट म्हणजे ते तुच्छ समरोनी. देव देखील त्यांच्यावर प्रेम करत नाही.
कुणाचा न्याय करू नका, तुमचा न्याय होणार नाही. कुणाचे दोष काढू नका, तुमचे दोष काढले जाणार नाहीत. क्षमा करा, तुम्हालाही क्षमा केली जाईल.
हे प्रभू, तुझ्या मार्गात आम्हाला चालो.
द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने परत पावाल. तुमच्यावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती केलीत तर त्यात काय विशेष? पापी लोकही असंच करतात. तुमचे बरे करणाऱ्याचे तुम्ही बरे करता, यात काय मोठेपणा? पापी लोकही असेच करतात.
गुरुजी आम्हाला मार्गदर्शन करा.
होय, तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा, त्यांचे बरे करा. कशाचीही अपेक्षा न बाळगता उसने द्या, म्हणजे स्वर्गात प्रतिफळ मिळेल. तुम्ही परमपित्याचे संतान व्हाल. तो कृतघ्न आणि दुर्जन दोघांवरही दया करतो. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे दयाळू व्हा.
येशू आपल्या शिकवणुकीनं लोकांना थक्क करत असे. त्याच्या कृत्यानी ते स्तंभित होत. एक दिवस कफरनहूम येथील गजबजलेल्या बाजारातून जाताना येशूनं मत्तय लेवी नावाच्या जकातदाराला पाहिलं. तो जकात नाक्यावर बसून लोकांकडून कर गोळा करत असे.
17, 18, 19, 20 माझ्याजवळ एवढेच आहेत.
एवढेच आहे म्हणजे काय? पैसे
काढ.
मत्तय सारख्या जकातदारांनी त्यांच्या स्वतःच्या लोकांना फसवल्यानं बहुतेक यहुदी त्यांचा द्वेष करत कोणताही संबंध ठेवत नसत. पण येशू मत्तयशी बोलला.
माझ्या मागे ये.
होय प्रभू, जशी आपली आज्ञा.
रात्रभर प्रार्थना केल्यावर येशूनं 12 जणांची आपले जवळचे शिष्य म्हणून निवड केली, ज्यांना तो सुवार्ता गाजवण्यासाठी विशेष तयार करणार होता. कोळी लोकातून त्यानं पेत्र, आंद्रिया, याकोब आणि योहान यांना निवडलं. तसंच त्यानं फिलिप, बर्थलमई, मत्तय जकातदार, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब यांना निवडलं. शेवटी शिमोन, ज्याला झिलोत म्हटलं जाई त्याला, याकोबचा पुत्र यहुदा आणि यहुदा इस्करियोत, ज्यानं पुढे येशूला दगा दिला, यांना निवडलं. सामान्य लोकांमध्ये येशूची लोकप्रियता, त्याची अनोखी शिकवण, समाजातील पददलितांबद्दलची करुणा या गोष्टी धार्मिक पुढाऱ्यांना चिंतेची बाब वाटू लागली. पण त्यातही शिमोन परुशी, जो एक धार्मिक पुढारी होता, त्याच्यासारखे अपवाद होते. त्यानं येशूविषयी अधिक जाणण्याची उत्सुकता दाखवली.
या माणसाला मला भेटायचंय.
हाच मसीहा असावा असं तुम्हाला वाटतं का?
शिमोनानं येशूला जेवणाचं आमंत्रण दिलं हे जाणण्यासाठी की यहुदी ज्याची वाट पाहत आहेत तोच हा निवडलेला आहे का हे पाहावं. येशू आणि त्याचे शिष्य शिमोनाच्या घरी आले. जेवणाच्या खोलीत ते आरामदे जागी बसले जिथं येशू यजमानांबरोबर बसणार होता.
चला मुलांनो, जा. ऐकलं की नाही? जा म्हणून सांगितलं ना. ही मुलं फार मस्ती खोर आहेत.
प्रत्येक जण आपापल्या जागी वाढण्याची वाट पाहत बसला.
ती इथे काय करते मला ठाऊक नाही.
एक व्यभिचारी स्त्री अत्तराची बाटली घेऊन त्या घरात आली. येशू त्या ठिकाणी जेवण करणार आहे हे तिनं ऐकलं होतं.
ती काय करते इथे?
ती स्त्री येशूकडे त्वरेनं गेली. आपल्या अश्रूंनी तिनं त्याचे पाय धुतले आणि आपल्या लांब केसांनी ते पोसले. तसंच पायाचं चुंबन घेतलं. शिमोन स्वतःशी म्हणाला,
हा माणूस खरोखर संदिष्ट असेल तर स्पर्श करणारी ही स्त्री कोण आहे त्याला समजेल. ती पापमय जीवन जगत आहे हेही त्याला कळेल.
त्या स्त्रीनं बाटलीचं झाकण उघडलं आणि येशूप्रतीच्या पूज्य भावनेनं ते अत्तर त्याच्या पायावर ओतलं. ते पाहून येशू म्हणाला,
शिमोना ही स्त्री कोण आहे मला ठाऊक आहे. आज मी काय सांगतो ते ऐक. दोघे जण सावकाराचे देणे लागत होते. एकाचे कर्ज 500 रुपये तर दुसऱ्याचे 50. दोघेही कर्ज फेडू शकले नाहीत म्हणून त्याने दोघांचेही कर्ज माफ केले. मग त्याच्यावर अधिक प्रेम कोण करील?
जास्त कर्ज माफ झालेला असं मला वाटतं.
बरोबर आहे. या स्त्रीला तू पाहतोस. मी तुझ्या घरी आलो, तू मला पाय धुण्यास पाणी दिलं नाहीस, पण हिनं आपल्या अश्रूंनी माझे पाय धुतले आणि केसांनी ते पुसले. तुम्ही प्रेमाने माझे स्वागत केले नाही, पण ही माझ्या पायांची चुंबने घेतच राहिली. तुम्ही माझ्या डोक्याला तेल लावले नाही, पण हिने माझ्या पायांना अत्तर लावले. मी सांगतो, तिनं केलेलं खूप प्रेम सिद्ध करतं की हिच्या पुष्कळ पापांची क्षमा झाली आहे. कारण थोड्या पापांची क्षमा झाली की थोडेसेच प्रेम करतात.
मग येशू त्या स्त्रीला म्हणाला,
तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तुझ्या विश्वासाने तुला तारलाय, शांतीने जा.
जरी शिमोन परुषासारख्या धार्मिक पुढाऱ्यांना त्याचं बोलणं अवघड वाटत होतं, तरी येशू बऱ्याचदा त्यांना उद्देशून बोलत असे. या उदाहरणांना दाखले म्हणतात.
तो आम्हाला सोडून तर जाणार नाही ना?
एकदा दोन व्यक्ती मंदिरात प्रार्थना करायला गेल्या. एक धर्मगुरु होता व दुसरा जकातदार. धर्मगुरु उभा राहिला, त्याने प्रार्थना केली, हे देवा, मी लोभी नाही म्हणून तुझे आभार मानतो, तसंच मी अप्रामाणिक किंवा व्यभिचारी नाही. मी या जकातदारासारखा नाही.
हे बोलणं धर्मगुरु सारखं वाटतं.
मी आठवड्यातून 2 वेळा उपास करतो, माझ्या कमाईचा 1/10 तुम्हाला देतो. पण जकातदार तर दूर उभा राहून आपली मान देखील वर न करता व स्वर्गाकडे दृष्टी करण्याचे टाळून आपली छाती बडवत म्हणाला, देवा, मज पाप्यावर दया कर.
हे प्रभू, आम्हाला सत्याचा मार्ग दाखव.
मी तुम्हाला सांगतो की धर्मगुरु नव्हे तर जकातदार देवाच्या नजरेत नीतिमान ठरला. जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, व जो स्वतःला नम्र करतो तो उंच केला जाईल.
प्रभू, आम्हाला अजून काही सांगा.
माझ्याकडे येऊन लक्षपूर्वक माझी वचने ऐका, म्हणजे तुम्हास अनंत जीवन प्राप्त होईल. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तेव्हाच त्याचा धावा करा. दुर्जन आपल्या मार्गाचा त्याग करो, अधर्मी आपल्या कल्पना सोडून देवो आणि देवाजवळ येवो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील व त्यांना क्षमा मिळेल आणि तुम्ही अति आनंदित व्हाल आणि शांतीने भरून जाल.
येशू आणि त्याचे जवळचे शिष्य संपूर्ण गालिल प्रांतातून देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता लोकसमुदायाला सांगत फिरले. बऱ्याच स्त्रिया ज्यांना येशून बरं केलं होतं त्या देखील त्याच्याबरोबर होत्या. या दरम्यान हेरोद अंतिपानं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला कैदेत टाकलं. योहान प्रत्येकाला सांगत होता की देव त्याच्या पुत्राला पृथ्वीवर पाठवणार आहे, आणि योहानानं लोकांना पापापासून दूर राहण्यासाठी आणि येशूच्या आगमनाची वाट पाहण्यासाठी सांगितलं. योहानाला भेटण्यासाठी त्याचे शिष्य तुरुंगात गेले तेव्हा त्यांनी येशूच्या कार्याविषयी त्याला सांगितलं.
आम्ही नाईन गावाच्या वेशी नजीक पोहोचल्यावर एक प्रेतयात्रा वेशीतून बाहेर पडताना दिसली. मृत व्यक्ती एका विधवेचा एकुलता एक मुलगा होता. येशूने तिला पाहिल्यावर त्याचं अंतकरण कळवळ्यानं भरून आलं. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला आणि म्हटलं, तरुणा, मी तिला सांगतो, उठ. मग तो मेलेला तरुण उठून बसला आणि येशूने त्याला त्याच्या आईच्या हवाली केलं.
योहानानं शिष्यानं सांगितलं, जाऊन येशूला विचारा.
त्याला विचारा, योहानाने जो येणार म्हणून सांगितले ते आपणच आहात की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?
योहानाचे शिष्य तुरुंगातून निघाले आणि येशूला शोधू लागले. त्यांनी त्याला लोकांना बरं करताना आणि अशुद्ध हातमे माणसांमधून घालवताना पाहिलं.
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हास आपल्याला असे विचारावयास पाठवले आहे की जे येणार आहे ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी.
तुम्ही ऐकलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टी योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहू लागतात, अपंग चालतात, माझ्याविषयी शंका घेत नाहीत ते आनंदी आहेत.
त्या भागात लोक समजू लागले की तो मसीहा निवडलेला असावा जो एक दिवस येऊन पापांची क्षमा करेल आणि देवाचं राज्य स्थापित करेल. धार्मिक पुढाऱ्यांकडून त्याला विरोध होतच होता, पण लोक मात्र त्याची शिकवण ऐकण्यासाठी त्याच्या मागे जातच राहिले.
मला कडेवर घ्या.
माझ्या खांद्यावर बस. आता तुला दिसतं का?
आता मला येशू दिसतो.
येशूची शिकवण ऐकण्यास मार्क आणि इतर व्यापारी देखील गालिल इथं आले. लोकांमध्ये पिकांच्या अनिश्चिततेची जाणीव असणारे शेतकरी देखील होते. त्यांना पाहून येशूला देवराज्याविषयी बोलण्याची संधी मिळाली.
पेरणारा बी पेरावयास निघाला व पेरणी करताना काही बी वाटेवर पडले, ते पायदळी तुडवले गेले आणि पाखरांनी ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्याने वाळून गेले. काही बी काटेरी झाडांमध्ये पडले व काटेरी झाडांनी त्यांची वाढ खुंटवली. काही बी सुपीक जमिनीवर पडले, ते उगवले आणि त्यांनी 100 पट पीक दिले.
येशूच्या शिक्षणामुळे आणि दाखल्यांमुळे निर्माण झालेल्या शंकांना उत्तर मिळावीत यासाठी शिष्यांनी त्याला गर्दीतून बाहेर काढलं.
प्रभूजी, लोकसमुदायाबरोबर संभाषण करताना आपण दाखल्यांच्या द्वारे का बोलता?
देवराज्याचं गुपित जाणून घेण्याचं ज्ञान तुम्हाला दिलंय, पण इतरांना दाखल्यांनी सांगितलं जातं यासाठी की त्यांनी पाहावं पण आकलन होऊ नये, ऐकावं पण समजू नये.
प्रत्येक शिष्य मनात कल्पना करून चित्र उभं करत होता. शेतकरी बी पेरत आहे आणि घरगडी देखील चांगल्या जमिनीत बी पेरित आहेत.
या दाखल्याचा अर्थ बी म्हणजे देवाचे वचन. वाटेवर पडलेले बी म्हणजे लोक ऐकतात, पण लगेच सैतान येतो, अंतःकरणातून वचन चोरतो यासाठी की ते मुक्तीपासून व विश्वास ठेवण्यापासून दूर राहावेत. खडकाळीवर पडलेले बी म्हणजे असे लोक की जे वचन ऐकून आनंदाने ग्रहण करतात, पण त्यास मूळ नसल्याने ते काही काळ विश्वास ठेवतात आणि परीक्षेच्या प्रसंगी गळून जातात. काटेरी झाडांमध्ये पडलेले बी म्हणजे असे लोक की जे ऐकतात, पण संसाराच्या चिंता, पैसा व विषय सुख यांनी घेरल्यामुळे त्यांची वाढ खुंटते, म्हणून ते परिपक्व होत नाहीत. चांगल्या सुपीक जमिनीत पडलेले बी म्हणजे असे लोक की जे वचन ऐकून सालस आणि निष्कपट अंतःकरणाने त्याचे ग्रहण करतात आणि धीराने फळ देत जातात.
गालिलातील दररोजच्या जीवनातून येशून आणखी एक उदाहरण देऊन शिकवलं.
कोणीही दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवित नाहीत किंवा पलंगाखाली ठेवित नाहीत, तर आत येणाऱ्याला उजेड दिसावा म्हणून तो दिवटणीवर ठेवतात. उघड होणार नाही असे काहीच झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काहीच गुप्त नाही.
हे प्रभू, आम्हाला मार्गदर्शन कर.
यास्तव तुम्ही काय ऐकता ह्याविषयी जपून राहा, कारण ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते हिरावून घेतले जाईल.
गुरुजी, तुमची आई आणि भाऊ बाहेर उभे आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचंय.
देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझी आई व माझे भाऊ आहेत.
एके दिवशी येशू आणि त्याचे शिष्य नावेत बसून गालिलच्या लहानशा पण कधी कधी धोकादायक होणाऱ्या समुद्रातून पलीकडच्या किनाऱ्याकडे निघाले.
वादळ होणार असं दिसत आहे.
भयंकर होणार ना, वरवत राहा.
आ, 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 इतक्यात वादळ सुटलं. नाव उलटी होऊन सर्व प्रवासी बुडतील अशी भीती वाटू लागली. पण येशूला मात्र गाढ झोप लागली होती.
गुरुजी, गुरुजी आपण बुडतो, गुरुजी शिळ फाटतोय, आपण सगळे मरण्याची शक्यता आहे. गुरुजी आपल्याला गळकृत करायला बघताय, आपण सगळे बुडतो. प्रभू प्रभू आम्हाला सहाय्य कर. गुरुजी आम्हाला वाचवा. गुरुजी आम्हाला वाचवा.
येशू उठला. त्यानं एका शब्दानं वादळ शांत केलं.
आता आपण वाचणार असं वाटतं. हा चमत्कार आहे, चमत्कार आहे, आपण वाचणार.
तुमचा विश्वास कुठे आहे?
समुद्र शांत झाल्यावर ते सर्व गरसेच्या प्रदेशात नावेनं आले. किनाऱ्याला बोट येऊ लागल्यावर तेथील किनारपट्टी दिसू लागली. दूरवर डुकरांचा एक कळप दिसत होता. येशू नावेतून उतरत असतानाच एक भूतबाधा झालेला नग्न मनुष्य त्याच्या समोर आला आणि जमिनीवर पडला.
येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध? मी तुला विनंती करतो, मला शिक्षा देऊ नको.
तुझे नाव काय?
सेना. प्रभू, आम्ही तुला विनवणी करतो की आम्हाला खोल करते जायला लावू नको. तर डुकरांच्या कळपात आम्हाला जाऊ दे.
येशूनं अनेक अशुद्ध आत्म्यांना डुकरांमध्ये शिरण्याचा आदेश दिला. त्यांनी आज्ञा पाळली आणि डुकरं डोंगर कड्याकडे धावली.
अरे अरे, परत या,
थांबा,
मागे फिरा,
थांबा थांबा,
परत या.
डुकरं कड्यावरून उड्या घेत समुद्रात पडली आणि बुडून मेली. मागे त्यांचे रागावलेले राखणदार राहिले.
इथून निघून जा. अरे जादूगारा, आम्हाला सोड, या ठिकाणाहून दूर जा.
इकडे काही क्षणापूर्वी तो रानटी असलेला मनुष्य स्वतःभोवती कापड गुंडाळून येशूच्या पायाजवळ बसला. अशुद्ध शक्तींपासून मुक्त झाल्यानं त्याच्या चेहऱ्यावर शांती दिसत होती.
मी तुझ्याबरोबर, तू जाशील तिथे येतो, मला कृपया तुझ्याबरोबर येऊ दे.
घरी परत जा आणि देवाने जी महान कृत्य केली आहे ती सांग.
तो मनुष्य येशूच्या आज्ञेप्रमाणे वागला. गरसे इथं जेथे कोठे तो गेला त्या ठिकाणी त्याला लाभलेल्या मुक्ततेविषयी आणि येशून त्याचं जीवन कसं बदललं याविषयी बोलला. गालिलच्या टेकड्याआड सूर्य मावळेपर्यंत येशू देवाच्या राज्याविषयी शिकवत होता, तरी हजारो लोक एकाग्रतेनं ते ऐकत होते.
गुरुजी, या लोकांना निरोप द्या, म्हणजे जवळपासच्या गावात आणि शेतात जाऊन ते आपापली जेवण्या राहण्याची सोय करतील, कारण आपण या आडवळणाच्या ठिकाणी आलो आहोत.
तुम्ही त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा.
आमच्याजवळ तर 5 भाकऱ्या आणि 2 मासे आहेत.
येशून शिष्यांना लोकांच्या 50-50 रांगा करून बसवायला सांगितलं. मग त्यानं प्रार्थना केली.
हे आमच्या प्रभू देवा, तू धन्यवादित आहेस. जगन्नियंत्या, तू आम्हाला या भूतलावर भोजन देतोस.
येशून भाकरी आणि मासे टोपल्या भरून शिष्यांना वाटायला दिल्या. पाच 5,000 पुरुष, तितक्याच स्त्रिया आणि मुलं तिथे होती. ती सर्वजण तृप्त झाली.
काय चमत्कार!
हा चमत्कारच आहे,
अगदी विश्वास बसत नाही.
येशूच्या शिष्यांनी भाकरीचे राहिलेले तुकडे गोळा केले. अशा तुकड्यांच्या 12 टोपल्या भरल्या. एक दिवस येशून प्रार्थना केल्यानंतर शिष्यांना एक प्रश्न विचारला.
मी कोण आहे म्हणून म्हणतात?
सर्वांच्या वतीनं पेत्रानं उत्तर दिलं.
काही जण म्हणतात आपण बाप्तिस्मा करणारे योहान आहात, इतर काही जण म्हणतात आपण एलिया आहात, आणखी काही जण म्हणतात आपण मरणातून उठलेले प्राचीन काळचे संदेष्टे आहात.
तुमचे म्हणणे काय आहे? मी कोण आहे असे तुम्हाला वाटते?
तुम्ही देवाचे ख्रिस्त आहात.
हे कोणालाही सांगू नका. मला पुष्कळ दुःख सहन करण्याचे व नाकारले जाण्याचे अगत्य आहे. मला जीवे मारण्यात येईल, पण 3 दिवसांनंतर मरणातून मी उठेन.
येशून आपण मारले जाणार याचं भविष्य केलं. त्यानं अभिवचनही दिलं की मरणानंतर 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल, पण त्याच्या शिष्यांना ते समजलं नाही.
कोणी माझ्याबरोबर येणार का?
गुरुजी, मी जरूर आपल्या मागे येईन, पण आधी मला माझ्या कुटुंबियांचा निरोप घेऊ द्या.
जो कोणी नांगरणी सुरू केल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आत्मनिग्रह करावा व दररोज आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे, कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवील. मनुष्याने सारे जग मिळवले आणि आत्मा गमावला तर काय फायदा?
देवाची स्तुती असो.
हे प्रभू, आम्हाला सत्याचा मार्ग दाखव.
त्याच्या देवाविषयीच्या अनोख्या शिक्षणामुळे आणि पददरित लोकांबद्दल त्याला असलेल्या कळवळ्यामुळे तो जिथे जाईल तिथं मोठा जनसमुदाय जमत असे. एके दिवशी तो शिष्यांसह एका छोट्या गावाकडे निघाला होता. तिथे रस्त्यात एक आंधळा भिकारी बसला होता.
अरे, इथे चाललंय तरी काय काय घडतंय का इथं?
नासरेतकर येशू रस्त्यानं जातोय.
येशू, येशू, येशू दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. येशू,
मी तुझ्याकरता काय करू?
मला माझी दृष्टी हवीये.
पहा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले.
मी पाहू शकतो, मला मला सर्व काही दिसू शकत, मला मला दृष्टी परत मिळाली, मी पाहू शकतो.
येशून केलेल्या चमत्कारांमुळे देवानं मानव देह धारण केला या त्याच्या दाव्याला पुष्टी मिळाली. त्याच्या जवळच्या शिष्यांनी तो मसीहा देवाचा निवडलेला आहे हे ओळखलं. एका दुपारी येशून त्यांना एका डोंगराच्या पायथ्याशी नेलं. उन्हाळ्याच्या त्या थंड सायंकाळी त्यानं पेत्र, याकोब आणि योहान यांना डोंगरावर प्रार्थनेला जाण्यासाठी आपल्या बरोबर घेतलं.
अरे बापरे, काय ही चढण, मी तर पार थकून गेलो.
माझंही तसंच आहे, मी पण थकलोय.
तिघेही शिष्य गाढ झोपले. येशू प्रार्थना करत असता त्याचा चेहरा सूर्यासारखा प्रकाशमान झाला. त्याची वस्त्रे अतिशुभ्र आणि तेजस्वी झाली.
पेत्रा, काय चाललंय?
शिष्य जागे झाले. पाहतात तर बऱ्याच काळापूर्वीचे 2 संदेष्टे मोशे आणि एलिया येशू बरोबर बोलताना दिसले.
देवाचे हेतू आणि उद्देश तू परिपूर्ण करशील.
येरुशलेम मध्ये तुला मरण पत्करावं लागेल.
ते जाताच पेत्र बोलला.
गुरुजी, आम्ही इथे आहोत हे फार चांगलं झालं. आम्हाला 3 मंडप उभारू द्या, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी.
पण नंतर एका मोठ्या पांढऱ्या तेजस्वी ढगानं तो डोंगर व्यापून टाकला. भीतीनं थरथर कापत शिष्य उभे असतानाच ढगातून त्यांनी वाणी ऐकली. हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचं ऐका. डोंगरावर घडलेल्या या अपूर्व घटनेनंतर येशू पेत्र, याकोब आणि योहान यांच्यासह शिष्यांकडे परत आला. एका तरुण मुलाला अशुद्ध आत्म्यानं पछाडलं होतं आणि लोक त्याच्या भोवती जमा झाले होते.
तो येत आहे, पहा,
गुरुजी,
तो आला.
गुरुजी,
मी आपणास विनंती करतो, माझ्या मुलावर कृपा दृष्टी करा। हा माझा एकुलता एक मुलगा आहे, या दुरात्म्याला मुलामधून काढावं अशी मी आपल्या शिष्याला विनवणी केली, परंतु त्यांना ते जमलं नाही। गुरुजी गुरुजी।
अहो दुराग्रही व विश्वासहीन पिढीच्या लोकांनो, मी कोठवर तुमच्या बरोबर राहू व तुमचे सहन करू, तुमच्या मुलास इकडे आणा।
त्याच वेळेला अशुद्ध आत्म्यानं त्या मुलाला खाली आपटलं, तो मुलगा गडबडा लोळू लागला। येशून त्या अशुद्ध आत्म्याला त्या मुलाला सोडण्याची आज्ञा केली आणि त्या क्षणाला तो मुलगा बरा झाला।
त्याच्या चेहऱ्यात कितीतरी फरक पडला, किती अद्भुत चमत्कार आहे, चेहऱ्यात बघ फरक कसा पडलाय।
येशू बऱ्याचदा एकटाच प्रार्थनेसाठी जात असे। एक दिवस शिष्य त्याच्याकडे एक महत्वाची विनंती घेऊन आले।
तशी योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, तशी तुम्हीही आम्हाला शिकवा।
तुम्ही अशी प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव।
शिष्य येशू बरोबर खेडोपाडी जात असता येशू प्रार्थनेविषयी अधिक महत्वाचं शिक्षण देण्यासाठी थांबत असे।
मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल, कारण जो मागतो त्यालाच मिळतं, जो शोधतो त्यालाच सापडतं, व जो ठोठावतो त्याच्यासाठीच दार उघडलं जातं।
याचा अर्थ काय?
असा कोण पिता आहे जो आपल्या मुलानं मासा मागितला असता साप देईल, किंवा अंड मागितलं असता विंचू देईल? स्वतः वाईट असूनही मुलांना चांगलं देता तर परमपिता त्याच्या मागणाऱ्याला पवित्र आत्मा किती विशेष करून देईल।
एके दिवशी सकाळी येशू आणि त्याचे शिष्य बाहेर जाण्याच्या तयारीत असता स्थानिक सभास्थानाचा पुढारी धावत आला आणि आदरानं त्याने त्याच्यापुढे गुडघे टेकले। मेल्यानंतर देवाबरोबर कायम कसं राहता येईल हे त्याला समजून घ्यायचं होतं।
ओ उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी मी काय करावं?
तू मला उत्तम का म्हणतोस? देवा वाचून कोणीही उत्तम नाही। तुला 10 आज्ञा माहीतच आहेत, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, लबाडी करू नको, आपल्या आई वडिलांचा मान राख।
मी आपल्या बालपणापासून या 10 आज्ञांचं पालन करत आलोय।
पण तुझ्यात आणखी एका गोष्टीची कमतरता आहे, तू तुझे सर्वस्व विकून गरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि मग तू येऊन माझा अनुयायी हो।
त्या श्रीमंत मनुष्यानं आपली मान झुकवली आणि निराश होऊन निघून गेला। त्याला जाताना पाहून येशू आपल्या शिष्यांना म्हणाला,
श्रीमंतांना देवाच्या राज्यात प्रवेश करणं किती कठीण आहे, श्रीमंतांना देवाच्या राज्यात प्रवेश करणं यापेक्षा उंटाला सुईच्या निढ्यातून जाणं सोपं आहे।
तर मग कोणाचं तारण होऊ शकेल?
ज्या गोष्टी माणसाला अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत।
प्रवासात असताना येशू आणि त्याचे शिष्य स्थानिक सभास्थानात आठवड्याच्या पवित्र दिवशी जात असत। उपासनेच्या वेळी प्रवासी धर्मगुरूला बोलण्यासाठी आमंत्रित केलं जाई।
एक मोठे धर्मगुरू आपल्याला भेटायला येणार आहेत, तर चला आपण नासरेच्या येशूचं प्रवचन ऐकायला जाऊ।
तो बोलायला उभा राहिला असतानाच त्यानं पाहिलं की जमलेल्या लोकांमध्ये एक कुबड असलेली स्त्री आहे। येशून तिला बोलावलं, तिला स्पर्श केला आणि म्हटलं,
बाई तू तुझ्या आजारातून मुक्त झाली आहेस।
लोक हे पाहत असतानाच ती स्त्री उभी राहिली आणि देवाचा गौरव करू लागली।
पहा, पहा,
धार्मिक पुढाऱ्यांना सोडून प्रत्येकाला आनंद झाला. मुख्य धर्मगुरु आपल्या स्थानावरून उठून येशूशी वाद घालू लागला.
काम करण्याचे 6 दिवस आहेत, त्या दिवसातच आजारातून बरं होण्यासाठी येत जा, पण 20व्याच्या दिवशी येत जाऊ नका.
अरे ढोंग्यांनो, विश्राम दिनी तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव गोठ्यातून सोडून त्यांना पाणी पाजण्यास नेत नाही काय? आता या इथे ही अब्राहमाच्या कुलातली स्त्री उभी आहे, तिला सैतानानं 18 वर्ष बांधून ठेवलं होतं. विश्राम दिनी तिला मुक्त करायला नको का?
मुख्य धर्मगुरू आणि इतर धार्मिक पुढारी खजील झाले, पण लोक मात्र देवाची स्तुती करू लागले. एक दिवस येशून देवाविषयीचं रहस्य सर्वांना सांगितलं.
नियमशास्त्रातील काना मात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश आणि पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे. अनेक प्राचीन संदेष्टे व राजे यांनी जे तुम्ही पाहिले ते पाहण्याची आणि ऐकले ते ऐकण्याची उत्कट इच्छा बाळगली, पण असे झाले नाही.
एक धार्मिक पुढारी येशूची परीक्षा पाहू लागला. त्यानं विचारलं, मेल्यानंतर मनुष्य देवाबरोबर कायम कसा राहू शकतो?
काय करावं?
नियमशास्त्र काय सांगते, याचा अर्थ कसा लावणार?
तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर.
अगदी बरोबर, तसेच कर म्हणजे तू वाचशील.
नियमशास्त्राच्या शिक्षकाला माहीत होतं की येशून योग्य उत्तर दिलंय, पण गर्दीतील बरेच जण त्याच्याशी वाद घालू लागले.
माझा शेजारी कोण?
या शिपायांपैकी नाही.
कैसर असू शकेल?
जे आपल्या मनासारखे वागत नाहीत त्यांचा लोक नेहमीच तिरस्कार करतात हे जाणून येशू त्यांना गोष्ट सांगू लागला. श्रोते त्या दृश्याची कल्पना करू शकत होते. यरुशलेमहून यरिहोकडे जाणारा रस्ता निर्मनुष्य आणि आडवाटेचा होता. एकट्या दुकट्याला तिथं त्रास होण्याची शक्यता होती. लुटारूंची टोळी नेहमी जवळपासच्या कड्याकपारीत लपून बसे.
एक माणूस यरुशलेमहून यरिहोला जाण्यास निघाला. वाटेत लुटारूंनी त्याच्यावर हल्ला केला, त्याचे कपडे हिरावून मारहाण केली आणि अर्धमेल्या अवस्थेत टाकून गेले. तेव्हा एक धर्मगुरू त्या वाटेने जात होता. त्याने त्या माणसाला पाहिलं, तो दुर्लक्ष करून निघून गेला. आणखी एक धर्मगुरू त्याच वाटेने आला. त्याच्याजवळ जाऊन त्याला पाहून तोही तसाच निघून गेला. एक शमरोनी त्याच वाटेने आला. त्याने जखमी माणसाला पाहिले आणि त्याला कळवळा आला.
हे अगदी अशक्य आहे, असं होणारच नाही.
हे अशक्य आहे.
एक शमरोनी, गंमत करता काय?
तो तुच्छ लेखलेला परका माणूस एखाद्या येऊद्याला अशी काय मदत करील?
तो जवळ गेला, त्याच्या जखमांवर मलमपट्ट्या बांधल्या, नंतर आपल्या गाढवावर बसवून त्याला उतारशाळेत नेले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने उतारशाळेच्या मालकास 2 रुपये दिले व सांगितले की या माणसाची नीट काळजी घ्या आणि यापेक्षा अधिक पैसे खर्च झाले तर मी परत आल्यावर त्याची भरपाई करीन. आता या तिघांपैकी कोण त्याच्या शेजाऱ्यासारखा वागला?
ज्याने त्याला दया दाखवली तोच.
येशून स्मित करून म्हटलं, जा आणि तसंच करा. येशू वलांडण सणासाठी यरुशलेमकडे निघाला. वाटेत सर्वत्र त्याला सण साजरा करणारे आनंदी लोक भेटले. ते पापक्षमा आणि देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासंबंधी त्याला प्रश्न विचारत होते.
हे प्रभू, आम्हाला मार्गदर्शन कर.
माझे प्रभू, माझे स्वामी, आम्हाला वाचवा.
यरिहो नगरात जक्कै नावाचा एक श्रीमंत पण भ्रष्ट जकातदार होता. येशूला पाहण्यासाठी तो अधीर झाला होता, पण तो ठेंगू असल्यानं आणि रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असल्यानं त्याला येशू दिसत नव्हता. म्हणून तो एका झाडावर चढला.
तो एक जकातदार आहे.
त्या झाडाखाली येताच येशू तिथं थांबला आणि त्यानं वर पाहिलं.
जक्कैया, लगबगीने खाली उतरून ये, कारण मला आज तुझ्या घरी राहायचे आहे.
माझ्या घरी?
त्याच्या घरी राहण्यास कोण जाईल का?
जक्का येशूला कसं काय ओळखतो?
अत्यंत आनंदित झालेला जक्कै खाली आला आणि त्यानं आनंदानं येशूचं आपल्या घरी स्वागत केलं. पण जमलेल्या लोकांना धक्का बसला. जकातदार हे आपल्याच लोकांना फसवण्याबद्दल कुप्रसिद्ध होते. कोणताही धार्मिक पुढारी या तिरस्कृत रोमी सत्तेच्या प्रतिनिधींशी बोलत नसे. येशून जक्कैयाबद्दल दाखवलेल्या सहानुभूतीमुळे त्या श्रीमंत माणसाच्या मनावर मोठा परिणाम झाला.
ऐका,
मी आताच माझी अर्धी धनसंपत्ती गरिबांना देतो आणि कोणाला फसवून मी काही घेतलं असेल तर चौपट परत देतो.
परत करतो यावर माझा विश्वास बसत नाही.
आज या घराला तारण प्राप्त झाले आहे कारण हा अब्राहमचा वंशज आहे. मी हरवलेले शोधावयास व तारावयास आलो आहे.
येरुशलेममध्ये प्रवेश केल्यावर जे काही घडणार त्याचं भविष्य येशू जाणून होता, म्हणून त्यानं शिष्यांना म्हटलं,
ऐका, आपण येरुशलेमला चाललो होतो, तेथे संदेश त्यांनी माझ्याविषयी जे लिहून ठेवले आहे ते पूर्ण होईल. मला परक्या लोकांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते माझी थट्टा करतील आणि अपमानास्पद वागणूक देऊन माझ्यावर थुंकतील, मला फटके मारतील व शेवटी जीवे मारतील. पण तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेन.
येरुशलेम जवळ येत असता शहरात गाढवावरून जाण्याचं येशूनं ठरवलं. या घटनेनं एक विजयी राजा एका साध्या गाढवावर बसून शहरात येणार आहे हे 500 वर्षापूर्वीचं भविष्य पूर्ण झालं. येशूभोवती जमलेला जमाव त्याच्या येण्यानं आनंदित झाला आणि त्याला राजा म्हणून संबोधू लागला. गर्दीतील काही धार्मिक पुढारी येशूकडे तक्रार करू लागले.
गुरुजी, आपल्या शिष्यांना शांत राहण्याची आज्ञा द्या.
मी तुम्हा सांगतो, जर हे शांत राहिले तर धोंडे ओरडतील.
दाविदाच्या पुत्राला होसान्ना.
पण येशू जसा येरुशलेम जवळ येऊ लागला तो थांबला आणि शहरावर नजर टाकली. या शहराच्या नाशासंबंधी त्यानं केलेल्या भविष्यामुळे तो रडला कारण अनेक लोकांनी त्याला मसीहा म्हणून स्वीकारलं नव्हतं.
जर तुम्ही या दिवशी शांतीचा मार्ग ओळखला असता तर, पण तू त्यात अपयशी ठरलीस. पुढे असे दिवस येतील की तुझे शत्रूही तुझ्या भोवती मेढेकोट बांधून तुला वेढतील आणि चहू बाजूनी तुला कोंडीत धरतील आणि या भिंतीतच तुझा नाश करतील. तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्या दगडावर दगड देखील राहू देणार नाहीत, कारण देव तुझ्या दाराशी आलेला असताना तू त्याला ओळखलं नाहीस.
येशूच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राजकीय आणि धार्मिक पुढाऱ्यांना त्याच्या अनुयायांविषयी अधिक अस्वस्थता वाटू लागली.
मला समजलंय की अनेकांनी त्याला राजा मानले.
राजा? भिकारी, चोर आणि व्यभिचारी यांचा राजा? या गोष्टी आपण पूर्वी पाहिल्या आहेत. ते आले, त्यांनी दावे केले आणि गेले आणि मग लोक त्यांना विसरले.
आंधळ्यासारखे वागू नका. दिवसेंदिवस येशू मागे जाणारे लोक वाढत आहेत. लोक त्याचं मन लावून ऐकतात
आणि तो राजा आहे असं त्याला वाटतंय. या माणसाने शांतता भंग केला तर मी तुमच्याकडे बघून घेईन, आधीच सांगतो.
कदाचित तो खरं बोलत असेल. येशूचा बंदोबस्त आत्ताच करायला हवा.
वलांडण सणापूर्वीचा तो आठवडा होता. येरुशलेममध्ये होणारा हा विशेष धार्मिक उत्सव होता. येशूनं मंदिरासमोरील मोठ्या अंगणात प्रवेश केला. मंदिर हे उपासना आणि प्रार्थनेसाठी होतं, पण धर्मगुरूंनी मंदिराचा हा भाग बाजार भरवू देण्यास मोकळा करून दिला होता. तिथं व्यापारी पैशाची देवाणघेवाण करत आणि मंदिरात बळी देण्यासाठी जनावर विकत. येशू रागावला. त्यानं पैशाची मेज उलथी केली. येशूनं व्यापाऱ्यांना त्या मैदानातून हाकलून दिलं.
शास्त्रलेख सांगतात माझे मंदिर हे प्रार्थनेचे स्थळ आहे, पण तुम्ही ते लुटारूंची गुहा केली.
त्याला अटक करा.
त्याचवेळी येशूला अटक करण्याची काही धर्मगुरूंची इच्छा होती, पण इतरांना त्याच्या लोकप्रियतेचं भय वाटलं, म्हणून त्याऐवजी त्यांनी त्याला सापळ्यात पकडण्याचं ठरवलं.
गुरुजी, तुम्ही अतिशय प्रामाणिक शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे,
तुम्ही नेहमी सत्य बोलता आणि इतरांना काय वाटेल याची जराही भीती न बाळगता देवाचेच मार्ग शिकवता. आम्हाला सांगा की रोमी सम्राटाला कर देणं योग्य की अयोग्य.
बहुसंख्य यहुदी लोक रोमी सत्ताधीशांचा द्वेष करत, कारण त्यांनी त्यांचं शहर बळकावलं होतं. त्यांना वाटे कैसरला कर देणं त्यांच्या धार्मिक कायद्याविरुद्ध आहे. तरीही जर येशून या विचारांना पाठिंबा दिला तर बंडखोरी केल्याचा आरोप होऊन रोम सरकार त्याला अटक करेल. पण येशू लगेच बोलला,
सावध प्रभू, तो तुम्हाला शब्दात पकडील.
मला एक चांदीचा रुपया दाखवा, यावर चेहरा व नाव कोणाचे आहे? मग जे कैसराचे असेल ते त्याला द्या व जे देवाचे ते देवाला द्या.
आता बोला ना.
येशूच्या बोलण्यानं धर्मगुरु अचंबित झाले, पण तरीही त्याला मारण्याचा कट करू लागले. त्यांच्या कटाला येशूच्या एका शिष्यानं उपाय सुचवला. यहुदा इस्करियोतमध्ये सैतान शिरला. गुप्तपणे तो मुख्य पुजाऱ्याला भेटला आणि चांदीच्या 30 रुपयांसाठी येशूचा विश्वासघात करायला तयार झाला. याच वेळेला यहुदी लोक वलांडण सण पाळत होते. पेत्र आणि योहान या येशूच्या अत्यंत जवळच्या शिष्यांना बकरा आणि जेवणाचं इतर साहित्य आणण्यासाठी पाठवण्यात आलं. मग येशू आणि 12 शिष्य माडीवरच्या खोलीत एकत्र जमले.
मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर हे वल्लांडणाचे भोजन करावे अशी खूप इच्छा होती, कारण मी सांगतो की देवाच्या राज्यात या गोष्टीची परिपूर्ती झाल्याशिवाय मी हे भोजन पुन्हा करणार नाही.
हा भोजन समारंभ मुळातच अत्यंत महत्वाचा विधी होता. इस्रायल लोकांची 1000 वर्षापूर्वी इजिप्तच्या गुलामगिरीतून झालेल्या सुटकेची आठवण होती. त्याचप्रमाणे भविष्यात मसीहा त्यांची पापापासून सुटका करून स्वतःचं राज्य स्थापित करणार होता याची ती भविष्यवाणी होती. भोजनारंभी येशून भाकर घेतली आणि प्रार्थना केली.
हे आमच्या प्रभू परमेश्वरा, सृष्टीचा राजा, तू आम्हाला भाकरी पुरवतोस, तुला धन्यवाद असो. हे माझे शरीर असून ते तुमच्याकरता दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.
येशून भाकर मोडली आणि आपल्या अनुयायांना दिली. मग त्यानं द्राक्षरसाचा प्याला सर्वांना पिण्यासाठी दिला.
हे आमच्या प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला या भूतलावर द्राक्षरस पुरवतोस, त्याबद्दल तुला धन्यवाद असो. हा प्याला आपसात वाटून घ्या. मी तुम्हा सांगतो की देवाच्या राज्यात याची पूर्तता होईपर्यंत मी द्राक्षांचा उपज प्राशन करणार नाही. हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे जो तुमच्यासाठी वाहिला जात आहे. पण पहा, याच मेजावर माझा विश्वासघात करणाराही बसलाय. मी देवाच्या संकल्पाप्रमाणे जात आहे खरा, पण मला धरून देणाऱ्याची केवढी दुर्दशा होणार.
विश्वासघातक्याचे नाव सांगा प्रभू.
शिमोना, ऐक शिमोना, तुम्हा सर्वांची परीक्षा पाहावी अशी सैतानाची इच्छा होती. चांगल्यापासून वाईट दूर करावे, ज्याप्रमाणे गहू चाळून भुसा वेगळा करतात. पण तुझा विश्वास उडून जाऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केली, आणि तू वळलास म्हणजे आपल्या भावांना स्थिर कर.
प्रभूजी, आपल्या बरोबर तुरुंगात जाण्याचीच नाही तर मरण्याचीही माझी तयारी आहे.
पेत्रा, मी तुला सांगतो, आज तू मला ओळखीत नाहीस असं 3 वेळा सांगेपर्यंत कोंबडा आरवणार नाही.
त्या रात्री येशू आणि त्याच्या शिष्यांनी येरुशलेम सोडलं आणि जैतूनाच्या डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी गेले. रस्त्याच्या थोडं आत असलेल्या बागेत ते गेले. जवळच जैतूनाचं तेल काढण्याचा दगड होता. त्या बागेला त्या दगडाचं नाव दिलं होतं गेतसेमानी, याचा अर्थ तेलाचा घाणा.
प्रभूजी,
तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.
त्याच्या मरणाचा आणि विश्वासघात होण्याचा समय जवळ आला आहे हे जाणून येशू आपल्या शिष्यांपासून थोडा दूर गेला आणि गुडघे टेकून प्रार्थना करू लागला.
हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा दुःखाचा प्याला माझ्यापासून दूर कर. माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे.
त्याच्या दुःखावेगामुळे येशूला घाम फुटला आणि रक्ताचे थेंब जमिनीवर पडू लागले. स्वर्गातून देवदूत आला आणि त्याला सामर्थ्य देऊ लागला. जेव्हा तो प्रार्थना करून उठला तेव्हा त्यानं पाहिलं शिष्य गाढ झोपी गेले होते.
तुम्ही का झोपला आहात? उठा आणि प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडू नये.
अचानक धर्मगुरु आणि शिपायांचा मोठा जमाव तिथे आला. त्यांच्या पुढे यहुदा इस्करियोत होता. फितूर शिष्य येशूला मिठी मारण्यासाठी त्याच्याजवळ आला.
यहुदा, चुंबन घेऊन मला धरून देतोस काय?
बऱ्याच शिष्यांनी आपल्या सदऱ्यामध्ये लपवलेल्या तलवारी बाहेर काढल्या.
प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?
त्याला अटक करा.
येशूचं रक्षण करण्यासाठी पेत्र पुढे धावला. त्यानं मुख्य धर्मगुरूच्या नोकराचा कान कापला.
पुरे झाले.
येशूच्या कोमल स्पर्शानं त्याचा कान बरा झाला.
चमत्कार.
तुम्ही तरवारी व सोटे घेऊन मला लुटारू समजून धरायला आलात काय? मी मंदिरात दररोज तुमच्या बरोबर असताना मला पकडले नाही, पण ही तुमची घटका आहे आणि अंधाराची सत्ता आहे.
या, त्याला अटक करा.
शिपायांनी येशूला वेढा घातला, त्याचे हात बांधले, पण त्याचे शिष्य आपल्या जीवाच्या भीतीनं पळून गेले. काळ्या कुट्ट अंधारात शिपाई येशूला येरुशलेम मधील निर्मनुष्य रस्त्यावरून मुख्य धर्मगुरु कैफाच्या राजवाड्याकडे घाईनं नेत होते.
त्याच्यावर कडक पहारा ठेवा.
काही अंतर मध्ये राखून पेत्र त्यांच्या मागे चालला होता. मंदिराच्या संरक्षकाच्या कुचेष्टेच्या नजरेखाली येशू अंगणात वाट पाहत उभा होता. जवळच मोठी शेकोटी पेटवलेली होती, कारण पहारेकरांना अजून बरीच रात्र काढायची होती. जे नोकर शेकोटीभोवती जमले होते त्यात पेत्र बसला होता.
हा मनुष्य येशू बरोबरच होता.
अबाई, पण मी त्या माणसाला ओळखत नाही.
त्या दोघांना मी एकत्र पाहिलंय.
शिपायांनी येशूचे डोळे बांधले आणि ते त्याला मारू लागले. नंतर त्या रात्री पेत्र निराशेनं राजवाड्याच्या मैदानात फिरत असता आणखी कोणीतरी त्याला ओळखलं होतं.
तूही त्यांच्यातलाच असला पाहिजेस.
पण मी त्यांच्यातला नाही आहे.
दरम्यान धार्मिक पुढाऱ्यांची मुख्य सभा त्वरेनं भरवण्यात आली. एका अधिकाऱ्याला येशूला शिपायापासून आणण्यासाठी पाठवण्यात आलं.
म्हणतो ना, त्याला न्यायसभेपुढे घेऊन या. पुढे सरका.
सभेच्या पुढाऱ्यांनी येशूला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
आम्हाला सांग, तू मसीहा आहेस काय?
मी जरी हे तुम्हाला सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, आणि मी विचारले तरी तुम्ही उत्तर देणार नाही. तरी इथून पुढे मी सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेन.
तर तू देवाचा पुत्र आहेस काय?
होय, मी आहे.
काय
त्याला असं म्हणायचा अधिकार कोणी दिला?
पण स्वतः बुद्ध त्याच्याच तोंडाला समजतो.
दोषी, निश्चितच तो दोषी आहे.
आपण त्याला पिलाताकडे नेऊया.
त्याची
येशूला नेत असता गर्दीतल्या एकानं पेत्राकडे बोट दाखवून म्हटलं,
हा मनुष्य खरोखर येशू बरोबर होता, कारण हा पण गालिलीच आहे.
येशून वळून सरळ पेत्राकडे पाहिलं. पेत्राला येशून केलेलं भविष्य आठवलं.
आज तू मला ओळखीत नाहीस असं 3 वेळा सांगेपर्यंत कोंबडा आरवणार नाही.
पेत्र अंगणातून रडत बाहेर पडाला. अगदी पहाटेच मंदिराच्या शिपायांनी येशूला येरुशलेम मधील चिंचोळ्या रस्त्यानं ढकलत यहुदिया प्रांताचा रोमन राज्यपाल पिलात याच्याकडे आणलं. हजारोंची हत्या करण्याचं फरमान काढणारा पिलात यहुद्यांची पर्वा करत नव्हता.
इथं सकाळीच तुम्ही कशाची मागणी करायला आला आहात?
या माणसाला लोकांची दिशाभूल करताना आम्ही धरलं.
हा मंदिर आणि बाजारात लोकांना चिथावणी देतो,
त्याला कोणती शिक्षा करावी?
त्याला शिक्षा करा.
समाजातील शांतता धार्मिक वादामुळे भंग होत नाही तोपर्यंत रोमी अधिकाऱ्यांना वादात पडण्याचं कारण नव्हतं.
या माणसाला दोषी ठरवण्यासारखं कोणतंही कारण मला याच्यात आढळलं नाही.
पण आम्ही त्याला दोषी ठरवतो. रोमन सम्राटाला कर देऊ नका अशी चिथावणी तो लोकांना देतो. तो स्वतः राजा आणि मसीहा असल्याचा दावा करतो.
या आरोपामुळे पिलाताचं त्याकडे लक्ष वेधलं गेलं. याचा अर्थ कदाचित त्याच्या स्थानाला देखील धक्का पोहोचू शकतो.
राजा, तू यहुद्यांचा राजा आहेस काय?
तुम्ही तसे म्हणता.
यानं हे सगळं गालिलात सुरू केलं आणि आता इथं आलाय.
गालिल मध्ये? म्हणजे हा मनुष्य गालिले आहे काय? जर असा असेल तर याचं नेमकं काय करायचं ते हेरोदानं पाहून घ्यावं. तो येरुशलेमातच आहे ना, तर त्याला हेरोदाकडे घेऊन जा.
होय महाराज.
येशूला पुन्हा एकदा त्याच्या निंदकांनी येरुशलेम मधल्या रस्त्यानं धक्के मारत हेरोदाच्या राजवाड्याकडे नेलं.
तू कोण आहेस असं तू म्हणतोस? तुझे शिष्य म्हणवणार हे ते कोण आहे? तू चमत्कार करतोस असे पुष्कळ लोक म्हणतात. माझ्या समोर काही चमत्कार करून दाखव.
येशू काही बोलला नाही, परंतु धार्मिक पुढारी आणि धर्मगुरु यांनी आपली तोंड बंद ठेवली नाहीत.
महोदय, हा मनुष्य लोकांना चिथावणी देतो आणि स्वतःला राजा म्हणवतो. राजा?
हा मनुष्य आणि तोही राजा?
हेरोद येशूचा अपमान करू लागला. शिपायांनी त्याला अपमानित केलं. एक किरमिजी झगा त्याच्या पाठीवर टाकला.
राजाने घातलेला झगा.
अरे, त्याला चांगले फटके मारा. त्याला पिलाताकडे परत पाठवा. हा त्याचा प्रांत आहे.
येशू, शिपाई आणि धार्मिक अधिकारी पिलाताकडे परत येईपर्यंत मोठा जमाव जमा झाला होता. त्यात लष्करी अधिकारी आणि वलांडण सण साजरा करायला आलेले तसंच इतर अनेक न्यायासनासमोर उभे राहिले. तरीही पिलात येशूला दोषी ठरवण्यास तयार नव्हता.
मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासारखं यानं काहीही केलेलं नाही, म्हणून मी त्याला फटके मारून सोडून देतो.
या सणाच्या प्रसंगी आपण नेहमीच एका कैद्याची सुटका करता.
रोमन शासनाच्या रीतीप्रमाणे वलांडण सणानिमित्त मृत्यूदंड झालेल्या एकाला दंडमुक्त करत होते.
आमच्यासाठी बरब्बाला सोडा. हो बरब्बा, या माणसाला जीवे मारा.
बेफाम झालेल्या शिपायांनी येशूला क्रूरतेनं मारहाण केली. तरीही क्रुद्ध जमावाचं समाधान झालं नाही.
पिलात, तुम्ही कोणाची वाट पाहताय?
त्याला वधस्तंभावर खिळा.
गर्दीत येशूबद्दल सहानुभूती असलेले काही लोक होते, पण दुसऱ्यांच्या विरोधामुळे असहाय्य होते. दंगाधोबा होण्याच्या भीतीनं शेवटी पिलातानं येशूला वधस्तंभी देण्याचा निर्णय घेतला. जमावाच्या दबावामुळे पिलातानं खुनी बरब्बाला सोडून देण्याचं मान्य केलं. त्यानं येशूला वधस्तंभी खेळण्याचा आदेश देताना असे उद्गार काढले की या माणसाच्या रक्तासंबंधानं मी निर्दोष आहे. रोमी सैन्य त्यांना दिल्या जाणाऱ्या हुकमाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत होत.
आपण आमचा बचाव करणार
का? पूर्ण करा.
होय महाराज.
शिपायांनी येशूला पुन्हा मारल्यावर त्याला त्याचा स्वतःचा पोशाख चढवला आणि वधस्तंभ पाठीला बांधला. त्यानंतर त्यांनी त्याला येरुशलेमच्या गर्दीच्या रस्त्यानं ढकलत नेलं.
चल.
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शिपाई वधस्तंभाच्या निर्दिष्ट जागेकडे निघाले. ती जागा येरुशलेमच्या बाहेर असून तिला गोल गुथा किंवा कवटीचं ठिकाण म्हणतात.
त्राण उरले नसल्यानं अशक्त झालेला येशू जमिनीवर पडला. वधस्तंभाचा आडवा लाकडाचा ओंडका अजूनही त्याच्या पाठीला बांधलेला होता. वधस्तंभ वाहून नेण्यासाठी एखाद्याला न्यावं म्हणून रोमी अधिकारी शोधत होते.
ए, कोण रे तू इकडे? नाव काय तुझं?
शिमोन कुरणेकर महाराज.
चल चले चलतो, चल पुढे हो, मागे वा, त्याला सोडा, चले पुढे सरकत रा, चल हा वाट द्या आम्हाला.
शिपाई लाकडी ओंडका शिमोनाला बांधत असता बऱ्याच स्त्रिया येशू जवळ आल्या.
प्रभू, आम्ही तुमच्यासाठी रडत आहोत. हे प्या, हे प्या प्रभू.
हे यरुशलेमेतील स्त्रियांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. हे लोक माझ्याशी असा व्यवहार करतात तर तुमचं काय होईल?
शेवटी ते गोलगुथा इथं पोहोचले. भयंकर अशा क्रौऱ्याला सुरुवात झाली. येशूला आता आणखी दोन गुन्हेगार येऊन मिळाले होते. त्याचे कपडे काढण्यात आले, लाकडी खांबाला त्याचा आडवा ओंडका जोडण्यात आला, त्यामुळे वधस्तंभ तयार झाला. त्यावर त्याच्या हातात खिळे ठोकण्यात आले आणि शिपायांनी त्याच्या पायातही खिळे ठोकले.
ते घेऊन पुढे चालत राहा, उठा चला. तू खेळा आत सरकाव, दोर जरा ढिले सोडा.
तिन्ही पुरुषांचे वधस्तंभ उभे केल्यावर शिपायांनी येशूच्या वधस्तंभावर पाटी लावली. त्यावर लिहिलं होतं, हा यहुद्यांचा राजा आहे. नंतर ते त्याच्या मरणाची वाट पाहू लागले. काही वेळानं वधस्तंभावरून येशूचा मृदू आवाज ऐकू आला.
हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.
येशूचा निषेध करणारे काही धार्मिक पुढारी तिथे होते.
त्यानं दुसऱ्यांना तर वाचवलं, पण आता स्वतःचा बचाव करून दाखव.
मसीहा आहेस तर स्वतःला वाचव आणि वधस्तंभावरून उतरून
दाखव.
शिपायांना त्यांची जागा सोडून जाण्याची परवानगी नव्हती. वेळ घालवण्याकरता येशूचे कपडे कोणी घ्यायचे यावर निर्णय घेण्याचं ठरलं.
हे सामान्य नव्हे तर असामान्य कपडे आहे.
येशू वधस्तंभावर टांगलेला असताना एका शिपायानं त्याच्या तोंडात आम घातली.
तू जर यहुद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव.
येशून आम नाकारली. त्याच्या डाव्या बाजूला असलेला गुन्हेगार शेवटी बोलला,
तू तू ख्रिस्त आहेस ना, तर तू स्वतःला आणि आम्हाला वाचव.
तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? अरे आपली शिक्षा तर योग्य आहे, पण त्यानं काहीच अयोग्य केलं नाही. हे येशू, आपण आपल्या राज्याधिकारांना याल तेव्हा माझी आठवण करा.
मी अभिवचन देतो की तू आज माझ्या बरोबर स्वर्गात असशील.
वेळ पुढे सरकत होती. भर दुपारी देशभर अंधार पसरला होता. काही अंतरावर पवित्र मंदिरात एक परमपवित्र स्थान होतं, जिथे वर्षातून एकदा मुख्य धर्मगुरु प्रजेच्या पापक्षमेकरता परमेश्वरासमोर हजर होई. मुख्य धर्मगुरूला परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब ठेवणारा एक विशाल पडदा होता, जो अचानक वरून खालपर्यंत फाटला.
हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. हा,
कठीण अंतकरणाच्या रोमी सेनापतीनं बऱ्याच जणांना मरताना पाहिलं होतं, पण अशा प्रकारे कोणालाही पाहिलं नव्हतं.
देवाचा गौरव असो, खरोखर हा नीतिमान मनुष्य आहे.
शिपायांनी येशूच्या कुशीत भाला खुपसला. त्यातून रक्त आणि पाणी बाहेर आलं. तो खरोखर मेलाय याचा तो पुरावा होता. काही वेळा वधस्तंभावर शरीर रात्रभर तशीच टांगलेली ठेवत असत, पण पवित्र दिवसात मात्र ती तशी ठेवत नसत. अरिमथायचा योसेफ एक धार्मिक पुढारी होता. त्याला येशूला दिलेला मृत्यूदंड मान्य नव्हता. त्यानं पिलाताला विचारलं की तो येशूचं शरीर पुरू शकतो का. त्यावर पिलातानं त्याला मान्यता दिली. योसेफानं तागाच्या वस्त्रात येशूचं शरीर गुंडाळलं, आपल्या नव्या कबरेत ते ठेवलं, त्यावर मोठी धोंड ठेवून त्यावर मोहर लावली. योसेफ आणि त्याच्या मदतनीसांनी तिथं काही स्त्रियांना पाहिलं. येशू जिवंत असताना या स्त्रिया
त्याच्या मागे जात असत. तसंच त्यांनी थोडं दुरून त्याचं मरणही पाहिलं होतं.
आम्हाला क्षमा करा, आम्ही आमच्या प्रभूच्या शरीरामागे येतो.
सर्वांनी या, शब्बात लवकरच सुरू होणार आहे.
येशूची कबर कोठे आहे हे त्या स्त्रियांनी पाहिलं. त्यानंतर त्या शहराकडे परत गेल्या. मसाले आणि तागाची वस्त्र यांची जुळणी करू लागल्या. त्या काळाच्या रीतीप्रमाणे या कापडाचा उपयोग त्यांना येशूचं शरीर गुंडाळण्यासाठी करायचा होता. ज्या बागेत येशूची कबर होती तिथे रविवारी पहाटेच घाईनं त्या आल्या. त्यांच्या पुढे प्रश्न होता की ती धूण कोण बाजूला करेल, कारण ती धूण खूप मोठी होती. पण त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण धूण बाजूला लोटलेली होती आणि कबरेत येशूचं शरीर त्यांना आढळलं नाही. तिथे फक्त त्याची तागाची वस्त्र होती. दोन शुभ्र वस्त्र परिधान केलेले पुरुष त्यांना दिसले. देवदूत त्यांच्याशी बोलू लागताच त्या स्त्रिया घाबरून थरथर कापू लागल्या.
तुम्ही जीविताचा शोध मेलेल्या का करता? तो इथे नाही, तर तो पुन्हा जिवंत झाला आहे. तो गालिलात असताना त्यानं तुम्हाला काय सांगितलं ते आठवा. मला पापी लोकांच्या हाती धरून देण्यात येईल, मला वधस्तंभी खेळण्यात येईल, पण मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठे.
येशूची आठवण त्या स्त्रियांना येऊ लागली. रस्त्यावर डोंगरावर येशूनं जे शिकवलं होतं ते त्यांना आठवू लागलं.
हे कोणालाही सांगू नका, मला पुष्कळ दुःख सहन करण्याचे व नाकारले जाण्याचे अगत्य आहे. मला जीवे मारण्यात येईल, पण 3 दिवसानंतर मी मरणातून उठेन.
त्या स्त्रिया नव्या जोमानं आणि उत्साहानं येशूच्या 11 शिष्यांना शोधण्यासाठी निघाल्या.
ऐका, धोंड एका बाजूला सरकली होती आणि आम्ही आज जाऊन पाहतो तर प्रभूचं शरीर तिथून नाहीच झालं होतं.
काय? येशूचं शरीर तिथे नव्हतं?
आणि लखलखी तेजाने चमकणारी वस्त्रे परिधान केलेले ते दूतासारखे दिसणारे 2 पुरुष आमच्या समोर प्रगट होऊन म्हणाले, तुम्ही जीवितांचा शोध मेलेल्यात का करता? अहो अहो, हे खरंय. आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही त्यांना पाहिले. तुम्हाला जाऊन पाहायचं असेल तर पहा, आपले आपले प्रभू निघून गेले, कबर रिकामी होती. पेत्र, तू तरी आमच्या सांगण्यावर विश्वास ठेव.
स्वतः पाहण्यासाठी पेत्र धावत निघाला. दिवसभराच्या घटनांनी गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच 2 पुरुष येरुशलेम इथं येशूच्या शिष्यांकडे अद्भुत बातमी घेऊन आले.
प्रभू खरोखर उठले, ते शिमोनासमोर प्रगट झाले.
आम्ही त्यांना रस्त्यात ओळखलं नाही.
त्यांनी भाकरी मोडली तेव्हा त्यांना ओळखलं.
ते तिथे कसे गेले याचं आश्चर्य वाटतंय.
तुम्हा शांती असो.
गुरुजी,
दार बंद असता तिथं जमलेल्यांच्या मध्यभागी येशू अकस्मात येऊन उभा राहिला.
तुम्ही का घाबरला आहात? तुम्ही मनात संशय का धरला? माझे हात व माझे पाय पहा, मी तोच आहे. मला स्पर्श करून खात्री करून घ्या.
येशू त्यांच्या अधिक जवळ जातो, यासाठी की त्यांना त्याच्या हातापायावरील खिळ्याचे व्रण दिसावेत. एका शिष्यानं त्याला एक तळलेला मासा दिला, तो त्यानं खाल्ला.
मला जसे मांस वहाडे आहे तशी आत्म्यांना नसतात. या सर्व गोष्टी मी तुम्हाला पूर्वीच सांगितल्या आहेत. मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिले आहे सर्व पूर्ण होणे अवश्य आहे. असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सहन करावे, मरावे आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठावे, आणि येरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांस त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही या गोष्टींचे साक्षी आहात. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल, तोपर्यंत इथे राहा.
येशू इतर बऱ्याच वेळा त्याच्या अनुयायांना भेटला. एकदा तो 500 लोकांना भेटला. शेवटी मरणातून जिवंत झाल्यावर 40 दिवसांनी येशून त्याच्या शिष्यांना जैतूनाच्या डोंगरावर नेलं. त्यानं आपले हात उभारले आणि म्हटलं,
प्रभू तुम्हास आशीर्वाद देवो व तुमचे रक्षण करो. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे, म्हणून तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य करा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि मी तुम्हाला शिकवलेल्या सर्व आज्ञा त्यांना पाळायला शिकवा. पहा, युगाच्या अंतापर्यंत मी सदैव तुमच्या बरोबर आहे. आमेन.
येशून आपलं बोलणं संपवल्यावर तो ढगाळ दिसेन असा झाला आणि स्वर्गात घेतला गेला.
प्रभू येशूने स्पष्टरित्या सांगितलं की जर आम्ही त्याला आमच्या पापाच्या प्रायश्चित्ताबद्दल परमेश्वराचं बलिदान मानतो आणि तारणहार म्हणून स्वीकार करतो तर आम्हाला अनंत जीवनाचे दान मिळते. तो आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, यासाठी की हे सिद्ध करावं की तोच देव आहे. येशूने स्वतः म्हटलं,
पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.
प्रभू येशू आपल्या पापांची क्षमा करून जीवनात शांती आणि दैवी प्रेम देऊ इच्छितो. आपण सध्या जे जीवन जगत आहात त्यापेक्षा अधिक चांगले, भरपूर आणि उद्देशपूर्ण जीवन तो आपणास देऊ इच्छितो. हे सत्य समजावण्यासाठी त्याने प्रतीकात्मक रूपानं सांगितलं,
पहा, मी हृदयाच्या दाराशी उभा राहून ठोकीत आहे. जो कोणी माझी हाक ऐकून दार उघडील त्याच्याकडे मी जाईन.
त्याच्या क्षमेचा आणि प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आणि मरणानंतर सदा सर्वदा देवाबरोबर राहण्यासाठी आपणास प्रभू येशूला देवाचे बलिदान म्हणून स्वीकारावे लागेल आणि विश्वासाने अंतःकरणात आमंत्रित करावे लागेल.
अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून परमपित्याकडे कोणी जात नाही.
जर आपण पापाची क्षमा मिळवण्याची हार्दिक इच्छा बाळगता तर विश्वासानं ही प्रार्थना करू शकता आणि येशू आपल्या जीवनात येईल. माझ्या मागे मनात किंवा मोठ्यानं ही प्रार्थना म्हणा, प्रभू येशू, मला तुझी गरज आहे. वधस्तंभावर प्राण देऊन माझ्या पापाची किंमत देण्याबद्दल तुझे उपकार मानतो. मी माझ्या हृदयाचे दार उघडून तुला माझा मुक्तीदाता आणि प्रभू मानून स्वीकार करतो. माझ्या जीवनाचे नियंत्रण तू कर आणि तुला वाटते तशा प्रकारची व्यक्ती मला बनव. आमेन. प्रिय श्रोते मित्र हो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी तसेच प्रभू येशूच्या जीवनाची सत्यकथा नावाचे पुस्तक मोफत मिळवण्यासाठी आम्हाला जरूर पत्र लिहा. आमचा पत्ता, इंडिया कॅम्पस क्रुसेड फॉर क्राइस्ट, 110 क्लासिको लुल्लानगर, पुणे 411040. पत्ता पुन्हा एकदा ऐका, इंडिया कॅम्पस क्रुसेड फॉर क्राइस्ट, 110 क्लासिको लुल्लानगर, पुणे 411040. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.